कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी निवेदिता सराफ. तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
जसं तू म्हणालीस की अनिकेत लहान असताना तू निर्णय घेतला आणि 14 वर्ष तू घरी बसलीस, अनिकेतच्या कुठल्या गोष्टी तू एन्जॉय केल्यास आणि कुठल्या गोष्टी त्याने अशा बोलल्या की तुला असं वाटलं की लहानपणीच माझा मुलगा फार मोठा झाला?
अनिकेत सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो खूप अप्रतिम पोएम्स लिहितो. काय झालं, त्याला अस्थमा असल्यामुळे तो मी सतत एकत्र असायचो. तर त्याला काय करायचं, तो आय वॉज इंट्रोड्यूस टू द बुक्स, आय इंट्रोड्यूस्ड हिम टू द बुक्स. आणि त्याची मातृभाषा इंग्रजी असल्यासारखं थोडंसं आहे, तर तो जे काही चांगलं मराठी बोलतोय ते अशोक आणि माझ्या आईमुळे बोलतोय. पण तो जो कविता करतो तो इंग्लिशमध्ये करतो आणि त्याने त्या ज्या केलेल्या लहानपणच्या कविता होत्या, दॅट वॉज व्हेरी अमेझिंग. आता तो नॉवेल्सही लिहितो, सो That is the
And
thing.
Yeah,
he's a chef. 10th मला जायचं होतं केटरिंग कॉलेजला. सो कुठेतरी ते पण मला कुकिंग मधला इंटरेस्ट होता, मला केटरिंग कॉलेजला जायचं होतं. तर त्यांनी माझं स्वप्न इन वे पूर्ण केलं असं आपण म्हणू शकतो.
आणि त्याच्या काय डिमांड असतात तुझ्याकडनं की मला तुझ्या हातचं हे हवं किंवा यु नो?
त्याला बेसिकली चवाचे कानवले, त्याच्यामध्ये चव मोदकातला असू दे किंवा चवाच्या कानवल्यातला असू दे किंवा पानपाळू पातोळीतला असू दे, त्याच्या आईत का छान कोणीच करत नाही, किंवा काही चिकनच्या काही डिशेस असतील, किंवा कोल्हापुरी चिकन असू दे किंवा कोलंबीचं लोणचं असू दे, त्याच्या ह्या काही गोष्टी त्याला डेफिनेटली बऱ्याच मुलांना असतात तशा त्याला माझ्याच हातच्या नक्कीच आवडतात.
आणि आता एक रॅपिड फायर राऊंड. सो निवेदिता ताई, मला सांग की इफ यू एव्हर गो बॅक टू युअर ओल्ड हाऊस तर तू कुठली गोष्ट तिथनं उचलून आणशील?
हां, माझ्या पप्पांचा एक खूप मोठा आरसा होता, यु नो दॅट मिरर वॉज व्हेरी आयकॉनिक, सो येस.
लहानपणापासून एक सवय जी तुझी अजूनही सुटली नाहीये?
जास्त बोलण्याची.
बरं, इफ यू गेट अ चान्स टू बी 16 year old तुला काय करायला आवडेल?
थोडासा प्रॉबेबली आय माईट गो बॅक अँड स्टडी सिरियसली.
एक व्यक्ती ज्यांच्या टचमध्ये तुला राहायला आवडेल बिकॉज यू आर बिझी आणि कदाचित ते पण बिझी असतील म्हणून संपर्क तुटला असावा?
अशा माझ्या खूप नाट्यक्षेत्रातले वंदना आहे, वंदना गुप्ते, चारुशीला भट जे तुला म्हटलं मी, ती माझी मैत्रीण आहे.
एक न्यूज विच मेड युअर डे आणि एक रूमर ज्याचा तुला राग आला होता.
न्यूज इज डेफिनेटली वेन आय वॉज गोइंग टू बी अ मदर, सो दॅट मेड माय डे. न्यूजचा मला राग आला होता, हो पहिल्यांदा माझ्याबद्दल मी अशोक बद्दल छापून आलं होतं त्याचा मला राग आला होता. आय डोंट रिमेंबर, कुठल्या तरी एका पेपरमध्ये आलं होतं छापून असं आमच्या दोघांबद्दल काहीतरी, मला खूप राग आला होता की कारण ते फार त्याला सवंग स्वरूप दिलं होतं त्या न्यूजला. सो असं आय फेल की माय रिलेशनशिप इज नॉट लाईक दॅट, हाऊ कॅन दॅट इट बी असं.
ओके, आणि वन मेमरी ऑफ युअर मॉम अँड डॅड विच यू कॅन नेव्हर फॉरगेट.
आई बापांचं एक भांडण माझ्या खूप लक्षात आहे की सावरकर कसे पळाले, खिडकीत न पळाले का टॉयलेट मधनं पळाले, हे आई बापांचं भांडण मला प्रचंड अजूनही आठवत आहे.
भांडणं पण अशी यु नो उच्च विषय असायचे. ओके, वन फूड विच यू लव्ह कुकिंग.
आय लव्ह कुकिंग ऑल काइंड ऑफ फिश, मला खूप आवडतं बनवायला आणि आय लाईक टू बेक ब्रेड्स.
तू घरी बनवतेस?
हो, मला खूप आवडतात बनवायला.
वा, हे चांगलं यार, फ्रेश ब्रेड. ओके, एक खोटं जे तुला सतत बोलावं लागतं.
बऱ्याचदा अशोकच्या फॅन्सचे फोन येतात आणि मला सांगावं लागतं की ते शूटिंगला गेलेले.
पण एखाद्या फॅनने तुला दिलेलं पत्र किंवा एक फॅन ज्याला तू विसरू शकत नाही?
मला असं वाटतं एकदा कधीतरी मला बंधन मी सिरियल करत होते तेव्हा एक अशा बाई आल्या आणि माझा हात हातात धरून म्हणाल्या की अहो तुम्ही प्लीज ऐकाल का माझं, सही करू नका हं त्या कॉन्ट्रॅक्टवरती वेअर शी सपोज टू साईन. तर मला तेव्हा असं वाटलं माय गॉड, डेली सोप लोक कसे बघतात, म्हणजे त्यांना डेली सोपमध्ये काम करणारी माणसं ही ॲक्च्युली आजूबाजूच्या व्यक्ती वाटतात. सो दॅट वॉज व्हेरी असं म्हणजे खूप लक्षात राहिली ती कॉमेंट माझ्या. आत्ता वाडाचेरीबंदीच्या वेळेला पण एक असं ग्रहस्थ हात आले आणि माझा हात आता दोन ते इतका वेळ रडत होते, त्या बोलले की तुमच्याकडे बघून मला माझ्या बहिणीची आठवण येते. ते त्यांचं पण आडनाव देशपांडे होतं आणि ती इतकी मी तुमचं दिसणं सगळंच त्या बहिणीशी कनेक्टेड आहे आणि इतकं परफेक्ट तुम्ही ती वऱ्हाडी भाषा बोलता, तर तुम्ही तिथल्या आहात का असं त्यांनी मला विचारलं होतं. सो आय थिंक दॅट वॉज अ ग्रेट कॉम्प्लिमेंट.
तुझ्या आयुष्यातले लाईट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट तू कोणत्या क्षणाला म्हणशील? कारण तसे खूप आनंदाचे क्षण आहेतच, पण एक क्षण
अगेन परत माझा मुलगा झाला तो, माझं लग्न झालं ते, इव्हन माझा 50वा वाढदिवस जेव्हा ह्या सगळ्यांनी मला सरप्राईज देऊन वाढदिवस, दॅट वॉज डेफिनेटली लाईट कॅमेरा ऍक्शन मोमेंट. सनीला जेव्हा अनिकेतनी माझ्या हातात दिलं, माझा डॉग सनी. माझी आई गेल्यानंतर आय वॉज इन अ व्हेरी डीप डिप्रेशन. आय वॉज व्हेरी अटॅच टू हर. तर एक दिवस वाडाच्या प्रयोगाहून पुण्याहून मी येत होते घरी, आणखीन अनिकेत सारखा फोन करत होता कुठे पोचली. म्हणजे हा काय एवढा जागा आहे, मला वॉज लिटल वरिड की काय सारखा फोन करतोय मला. आणि दरवाजा उघडला आणि घरात सगळे अनिकेतचे फ्रेंड्स होते ॲट 4 o'clock इन द मॉर्निंग पहाटे. आणि मला तरी खुर्चीत बसायला लावलं, डोळे बंद करायला लावले, आणि ते छोटूस असं ते पिल्लू माझ्या मांडीवर ठेवलं, असं माझ्याकडे बघत होतं सनी नावाचं बाळ माझं. ओ गॉड, आय कांट फॉरगेट दॅट मोमेंट, ही वॉज सो क्यूट. सर्वात बेस्ट पार्ट वॉज वेन यू केम अँड द वे यू अँड द कॅमेरामन वेअर बिहेव्हिंग विथ माय डॉग. आय थिंक दॅट इज द मोस्ट ब्युटिफुल थिंग. आणि द वे वी आर टॉकिंग, इट्स नॉट एट ऑल एन इंटरव्ह्यू, इट्स लाईक जस्ट आपण गप्पा मारतोय ते चॅटिंग.
थँक्यू सो मच फॉर सच लवली इंटरव्ह्यू, कारण की यू आर अन इन्स्पिरेशन. म्हणजे तुमच्याकडनं खूप काही शिकायला मिळतं. सो कीप डुईंग दॅट आणि कीप रॉकिंग. आणि थँक्यू सो मच फॉर टॉकिंग टू मी.
थँक्यू सो मच. 93.5.